अनुवाद अध्याय 33। देवाचा भक्त मोशे याने इस्रायल लुकास आपल्या मृत्यूपूर्वी असा आशीर्वाद दिला तो असा, परमेश्वर सिनाई येथून आला, उषककालच्या प्रकाशाप्रमाणे तो सेईर वरून आला, पारान डोंगरावरून प्रकाशला, 10,000 देवदूतांसमवेत आला, देवाचे समर्थ सैनिक त्याच्या बरोबर होते, परमेश्वराचे आपल्या लोकांवर खरेच फार प्रेम आहे, त्याची पवित्र प्रजा त्याच्या हातात आहे, ते लोक त्याच्या पायाशी बसून त्याच्याकडून शिकवण घेतात। मोशेने आम्हास नियमशास्त्र दिले, ही शिकवण याकोबाच्या लोकांची ठेव आहे। इस्रायलाचे सर्व वंश आणि त्यांचे प्रमुख आले तेव्हा परमेश्वर यशरूनचा राजा झाला। रौबेनचे लोक मोजकेच असले तरी ते जगोत, त्यांना मरण न येवो। मोशेने यहुदाला हा आशीर्वाद दिला, परमेश्वरा यहुदा तुझ्याकडे मदत मागेल तेव्हा त्याचे ऐक, त्याच्या लोकांची व त्यांची गाठभेट करून दे, त्यास शक्तिशाली कर आणि शत्रूला पराभूत करण्यात त्यास सहाय्यकारी हो। लेवी विषयी मोशे असे म्हणाला, लेवी तुझा खरा अनुयायी आहे, तो युथीम व उरीम बाळगतो, मस्सा येथे तू लेवीची कसोटी पाहिलीस, मरीबाच्या झऱ्याजवळ ते तुझेच आहेत याची तू कसोटी करून घेतलीस, हे परमेश्वरा आपल्या कुटुंबियांपेक्षाही त्यांनी तुला आपले मानले, आपल्या आई वडिलांची कदर केली नाही, भाऊबंधांना ओळख दाखविली नाही, पोटच्या पोरांची पर्वा केली नाही, पण तुझ्या आज्ञांचे पालन केले, तुझा पवित्र करार पाळला, ते तुझे विधी याकोबाला नियमशास्त्र इस्रायलाला शिकवतील, तुझ्या पुढे धूप जाळतील, तुझ्या वेदीवर होमबली अर्पण करतील, परमेश्वरा जे जे लेवीचे आहे त्यास आशीर्वाद दे, ते जे करतील त्याचा स्वीकार कर, त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचा संहार कर, त्यांच्या शत्रूंना पार नेस्तनाभूत करून टाक। बन्यामिनी विषयी मोशे म्हणाला, बन्यामिन परमेश्वरास प्रिय आहे, तो परमेश्वरापाशी सुरक्षित राहील, देव त्याचे सदोदित रक्षण करील आणि परमेश्वराचे वास्तव्य त्याच्या देशात राहील। योसेफाविषयी तो म्हणाला, योसेफाच्या भूमीवर परमेश्वराची कृपादृष्टी असो, परमेश्वरा त्यांच्या देशात आकाशातून पावसाचा वर्षाव कर आणि त्यांच्या भूमीतून मुबलक पाणी दे, सूर्यामुळे उत्कृष्ट फलित त्यांच्या पदरात पडो आणि प्रत्येक महिना आपली उत्कृष्ट फळ त्यास देवो, टेकड्या आणि पुरातन पर्वत यांच्यातील अमूल्य जिन्नस त्यांना मिळो, धरतीचा उत्तमातील उत्तम ठेवा योसेफाला मिळो, योसेफाची आपल्या भाऊबंधांपासून ताटातूट झाली होती तेव्हा जळत्या झुडपातल्या परमेश्वराचा दुवा त्यास मिळो, प्रथम जन्मलेल्या गोऱ्यासारखा त्याचा प्रताप आहे, त्याचे शिंगे रानबैलाच्या शिंगाप्रमाणे आहे, ते लोकांवर चढाई करून त्यांना पृथ्वीच्या सीमेपर्यंत ढकलतील, असे मनुष्याचे हजारो आणि इफ्रायमाचे लाखो आहेत। मोशे जबलूनाबद्दल म्हणाला, जबलूना बाहेर जाल तेव्हा आनंद करा, इस्साखरा आपल्या डेऱ्यात आनंदाने राहा, ते लोकास आपल्या डोंगरावर बोलवतील, तेथे ते योग्य यज्ञ करतील, समुद्रातील धन आणि वाळूतील खजिना हस्तगत करतील। गाद विषयी मोशे म्हणाला, गादाचा विस्तार करणारा देव धन्य होय, गाद सिंहासारखा आहे, तो आधी दबा धरून बसतो आणि सावजावर हल्ला करून त्याच्या चिंधड्या करतो, स्वतःसाठी तो उत्तम भाग ठेवतो, राजाचा वाटा स्वतःला घेतो, लोकांचे प्रमुख त्याच्याकडे येतात, जे परमेश्वराच्या दृष्टीने न्यायाने ते तो करतो, इस्रायलाच्या लोकांसाठी जे उचित तेच करतो। दान विषयी मोशे म्हणाला, दान म्हणजे सिंहाचा छावा, तो बाशानमधून झेप घेतो। नफ्ताली विषयी मोशेने सांगितले, नफ्ताली तू सर्व चांगल्या गोष्टीने समाधानी, त्या तुला भरभरून मिळतील, तुझ्यावर परमेश्वराचा आशीर्वाद राहील, गालील तलावाजवळचा प्रदेश तुला मिळेल। अशेर विषयी मोशेने असे सांगितले, अशेरला सर्वात अधिक आशीर्वाद मिळो, तो आपल्या बांधवांना प्रिय हो, त्याचे पाय तेलाने माखलेले राहो, तुमच्या दरवाजांचे अडसर लोखंडाचे व पितळेचे असोत, तुमचे सामर्थ्य आयुष्यभर राहो. हे यशरूणा, परमेश्वर देवासारखा कोणी नाही. तुझ्या सह्यासाठी मेघांवर अरूढ होऊन तो आपल्या प्रतापाने आकाशातून तुझ्या मदतीला येतो. देव सनातन आहे, तो तुझे आश्रयस्थान आहे. देवाचे सामर्थ्य सर्व काळ राहते. तो तुझे रक्षण करतो. तुझ्या शत्रूंना तो तुझ्या प्रदेशातून हुसकावून लावेल. शत्रूंना नष्ट कर असे तो म्हणतो. म्हणून इस्रायल सुरक्षित राहील. याकोबाची विहीर त्यांच्या मालकीची आहे. धान्याने व द्राक्षरसाने संपन्न अशी भूमी त्यांना मिळेल. त्या प्रदेशावर भरपूर पाऊस पडेल. इस्रायला तू आशीर्वादित आहेस. इतर कोणतेही राष्ट्र तुझ्यासारखे नाही. परमेश्वराने तुला वाचवले आहे. भक्कम ढालीप्रमाणे तो तुझे रक्षण करतो. परमेश्वर म्हणजे तप ती तलवार. शत्रूंना तुझी दहशत वाटेल. त्यांची महान ठिकाणे तू तुडवशील.